नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. भारत पुराय तरेन आत्मनिर्भर जावपा खातीर यशस्वी रित्या मुखार वचत आसा. फुडाराक 50,000 कोटी रुपया आयात करपाची मोख दवरून आमी आसात अशी माहिती केंद्रीय रक्षा राज्यमंत्री संजय सेठ हांणी दिल्या. गोवा शिपयार्डान भारतीय नौदळा खातीर बांदिल्ल्या दुसऱ्या झुजा मळावेल्या बोटीच्या उक्तावण सुवाळ्या वेळार काल ते उलयताले. रक्षा राज्यमंत्री सेठ हांची घरकान्न नीता सेठ हांचे हस्तुकी तवस्या ह्या झुजा बोटीचे काल जलावतरण जाले. ह्या वेळार उलयतना केंद्रीय मंत्री सेठ हांणी म्हळा की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन सुरू केल्ल्या आत्मनिर्भर संकल्पनेक पुराय देशभर बरो तेको मेळटा. गोवा शिपयार्डान फकत 8 म्हयन्या भितर ही बोट बांदून तयार करतना देशातल्या उत्पादनाचो वापर करून आत्मनिर्भरतायेचे उदाहरण तयार केला. गोवा शिपयार्डान फुडल्या 5 वर्सा भितर 60 नवे प्रकल्प येतले, जातूंत 65% गुंतवणूक ही स्वदेशी आसतली, म्हणजेच 7,000 कोटी रुपया देशा भितरच उरतले. घुमचे गटर घुम ओस्से ओस्से वांगडा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा ह्या जयघोषात पणजे शिगमोत्सव समिती वतीन आयोजित पणजेत 37वी शिगम्याची मिरवणूक झाली. शिगमोत्सव मिरवणुकीचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल परंपरागत आणि विधिवत श्रीफळाची पूजा करून उक्तावण केले. या वेळार पर्यटन मंत्री रोहन खवटे, भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात तशेंच पणजी शिगमोत्सव समितीचे वांगडी हाजीर आशिल्ले. इतिहासीक पौराणीक सैम सांबाळात असो संदेश दिवपी चित्ररथांनी ह्या मिरवणुकीत वांटो घेतिल्लो. हे शिवाय ढोल ताशाचे पथक तशेंच रोमटा मेळांनी बायलांच्या दिंडी गटांनी शिगम्याची मिरवणुकीत रंग भरलो. शिगमो पळोवपाक गोंयासयत हेर राज्यांतले लोक लेगीत व्हडा आंकड्यान हजेरी लायतात. गांवगिऱ्या वाठारापासून शारांत लेगीत सध्या शिगम्याचो मूड पळोवपाक मेळटा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. गोंयात राबितो करपी बिहारवासियांनी गोंयची संस्कृताय आपणावची, गोंय एकचारान रावपी राज्य, ताका लागून बिहारी मनशांनी गोंयात रावतना खंयच्याच गुन्ह्यांनी घुसपुचे न्हय अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. बिहार राज्याच्या स्थापना दिसाची कार्यावळ काल पणजे इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभाघरात झाली. हे बिहारवासीय गोंयात रावतात, तांची गोंय ही कर्मभूमी आसा, तांणी गोंय नितळ आनी पाचवेचार दवरचे अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळें. ह्या कार्यावळीक केंद्रीय राज्य संरक्षण मंत्री संजय सेठ हाजीर आशिल्ले. तांणी आपल्या उलोवपांत गोंयात राबितो करपी बिहारवासियांक बिहार स्थापना दिसाची परबी दिली. ह्या कार्यावळीक राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, बिहारी समाजाचे फुडारी प्रवीण चौधरी तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार गोंयात बरी कामगिरी केल्ल्या बिहारवासियांचो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी भोवमान जालो. पेडण्या केरी दर्यादेगेर रीतसर परवानो घेनासतना पॅराग्लायडींग करपी महाराष्ट्रातल्या 8 जणांचेर तेरेखोल दर्यादेग सुरक्षा पोलिसांनी कारवाय केल्या. ह्या वेळार संबंधितातल्यान सामान जप्त केला. 17 जानेवारीक केरी दर्यादेगेवेल्या दोंगरावयल्यान पॅराग्लायडींग करतना पुण्याच्या 2 नागरिकांक तशेंच पॅराग्लायडींग करपी पायलटाक मरण आयिल्ले. ते उपरांत रीतसर परवानो घेनासतना पॅराग्लायडींग करपी वेवसायिकांचेर पर्यटन खात्यान कडक कारवाय करपाची शिटकावणी दिल्ली. ते उपरांत जाल्ली पॅराग्लायडींगाची ही पयली फावट आसा. साकोडा पंचायतीन गांवांतल्या पर्यटन थळांक भेट दिवपी पर्यटकांक कोयरा शुल्क लागू करपाचो निर्णय घेतला. तांबडी सुर्ला तशेंच साकोडा ग्रामपंचायत वाठारांतल्या आनीक कांय इतिहासीक दायज थळांक भेट दिवपी पर्यटकांक 1 एप्रील सावन हे कोयरा शुल्क लागू जातले. पंचायतीच्या कार्यक्षेत्रातल्या पर्यटन वाठारांनी कोयराच्या वाडट्या खर्चाचेर उपाय म्हूण हो निर्णय घेतला अशी माहिती पंचायत वांगड्यांनी दिल्या. सध्या पंचायत कोयर वेवस्थापनाचेर म्हयन्याक सुमार 6 लाख रुपया खर्च करता. नाकेरी बेतूल हांगा गन पावडर साठोवपी बंकराक स्फोट जाल्या उपरांत पेट्रोलियम आनी सुरक्षीतताय संघटनेच्या म्हळ्यारच पेसो ह्या यंत्रणेच्या तज्ञांकडल्यान तपासणी झाली. ह्या वेळार जिल्हो प्रशासनाचे अधिकारी आणि आपत्कालीन विभागाचे अधिकारी हाजीर आशिल्ले. हे संबंधीची तपासणीचो अहवाल अधिकारी बेगीनूच जिल्हो प्रशासनाकडेन सादर करतले. हे विशीं दक्षिण गोंय जिल्होधिकारी एग्ना क्लिटस हांकां विचारले तेन्ना पुराय प्रकरणाची चौकशी करपा खातीर पेसोचो मुंबयच्यान पंगड आयला अशें तिणें सांगला. ह्या पंगडान केल्ल्या चौकशीच्या अहवालाची वाट पळयतले, सुरक्षेचो उपाय म्हूण वाठारांत लायिल्लो कर्फ्यू चालू दवरला अशें तिणें सांगले. ब्रेस्तारा रातीच्या 10:30 वरांचेर सुमाराक ही घटना जाल्ली. सुमार 14.5 टन गन पावडर आशिल्ल्या बंकराक उजो लागलो आनी मोठो स्फोट जाल्लो. ह्या अपघातात बंकर पुरायपणान नष्ट जाल्ल्यान 6 कोटी रुपयांचे लुकसाण जाला. सुदैवान कसलीच मनीसहानी जावंक ना. मये मतदारसंघातल्या हळदणवाडी मळेंत जिल्हो पंचायत फंडाच्या अंतर्गत श्री लयराय जात्रा धोंडाच्या व्रता खातीर मंडप उबारपाचो बुन्यादी फातर बसयलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण मये मतदारसंघाचे आमदार श्री प्रेमेंद्र शेट हाजीर आशिल्ले. हे वरवीं गोंयची एक फामाद जात्रा आसलेली लयराई जात्रेच्या धोंडांची बरी वेवस्था जातली अशें मत आमदार प्रेमेंद्र शेट हांणी उक्तायलां. गोय तियात्र अकादमी आनी रविंद्र भवन साखळी हांच्या जोडपालवान आयज 23 मार्चाक साखळेच्या रविंद्र भवनात कोंकणी गीतांची कार्यावळ आयोजित केल्या. ही कार्यावळ सांजे 5 वरांचेर रविंद्र भवनाच्या मुखेल सभागृहात जातली. कार्यावळीत कोंकणी गीतां नामनेचे गायक सादर करतले. संगीत रसिकांनी व्हडा संख्येन हाजीर रावचे अशें आवाहन आयोजकांनी केलां. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजेच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7 वरां जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.